नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं एका वस्तूबाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. एसटी आरक्षणा सयत हेर म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा करपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मंगळारा दिल्ली गेल्यात. दिल्ली केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेवन म्हत्वाच्या विशयांचेर ते चर्चा करतले. एसटी आरक्षणाच्या कार्यवाही खातीर केंद्राकडल्यान अधिसुचोवणी जारी जावपाची गरज आसा. हाचे खातीर मुखेलमंत्री केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेवपाची शक्यता आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारान 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय केला. हे निमतान राज्यात कार्यवाही जातल्यो. हे विशीं लेगीत चर्चा जातली. भाजपाच्या कोर समितीची बसका मंगळारा जाली. हे बसकेक प्रदेश अध्यक्ष दामू नायक, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच हेर वांगडी हाजीर आशिल्ले. हे बसकेंत 12 वर्सां पुराय करपा खातीर एनडीए सरकाराक परबी दिवपी थाराव संमत जालो. नगरपालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान मडगाव, मुरगाव आणि म्हापशे नगरपालिकेचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. मडगाव पालिकेचेर दक्षिण गोंय अतिरिक्त जिल्होधिकारी श्रीनेत कोठावळे, मुरगाव पालिकेचेर नागरी पुरवण खात्याचे संचालक जयंत तारी आणि अतिरिक्त पंचायत संचालक फियोना कार्दोस हांची म्हापशे पालिकेच्या प्रशासक पदाचेर नेमणूक केल्या. हे विशींचो आदेश जारी जाला. कार्यकाळ सोपिल्ल्यान आता 11 नगरपालिकांच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात. हाचे पयली हेर पालिकांचेर सरकारान प्रशासकाची नेमणूक केल्ली. मंगळारा आनीक 3 पालिकांचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. वेंचणुको जावन नवे पालिका मंडळ येईमेरेन पालिकांचेर प्रशासक आसतले. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हण हाजीर आसतले. ह्या सुवाळ्यात मारियो मिरांडा हांचे कार्टूनाचे प्रदर्शन भरतले. तशेंच कार्यावळीत मारियो मिरांडा हांच्या खासा स्टॅम्प कव्हराचे अनावरण जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे विशीं म्हायती दितना सांगले.
40व्या स्टेटहूड डेच्या निमित्तान आमकां मानाजी व्हायस प्रेसिडेंट सीपी राधाकृष्णनजी हे गोंयात स्टेटहूडच्या कार्यक्रमांक येतात. आमचे हॉनरेबल गव्हर्नर ऑफ गोवा हेय बी त्या कार्यक्रमाक हजर आसतले. कला अकादमीक 10:30 वरांचेर आमी स्टेटहूड डेचे फंक्शन हे सेलेब्रेट करता.
कुंकळी ते बाळी मेरेनच्या रस्त्याच्या चौपदरीकरणा खातीर 1880 कोटी रुपयांचो निधी मंजूर करपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय रस्ते आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्यात. हे विशीं उलयतना तांणी सांगले.
1800 कोटी रुपया फॉर द आमकां कुंकळे बायपास, कुंकळे टू बाळी ह्या बायपासा खातीर सँक्शन जालां. तेजे कामूय बी रोखडेच खूब बेगीन जातले. 6 लेन नॅशनल हायवे तो आमी कन्स्ट्रक्ट करता. ऑलरेडी कंजेस्टेड एरिया कुंकळे टू बाळी हाज्या पर्यंत आसा. आनी पळयता की सगळो बायपास कम्प्लीट जालेलो, कितकोच रोड उरलेलो.
डिजिटल इंडिया कॅम्पेनाक 12 वर्सां पुराय जाता आसतना गोंयचे उद्देजक रघु शेटे हांणी आकाशवाणी कडून उलयतना आपले मत उक्तायलो.
Digital India initiative 10-12 years ago, just to make one demand draft, all the way you have to go to the bank, fill out the form, then take the print out, you take out your time, fuel, everything. So there are other impacts, you know, positive impacts of digital India to our country. And not only big businesses but also smaller traders can connect from the phone to the world. So it's a very good initiative by Honorable Prime Minister, and we have to take it ahead more and more to the rural areas. We have started using less paperless offices. Good impact of environment. Our time is saved as well as your money is saved, your fuel is saved.
Hawaman. राज्यात आयज जगला आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. ते फाटभुंयेर पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. गोंयात कांय सुवातांनी किरकोळ पावसाची नोंद जाल्या. पणजे चडांचो तापमान 34.6 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्या तुणें तापमान 27.6 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जाला. जाल्यार मुरगांवा चडांचो तापमान 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्या तुणें तापमान 26.2 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जाला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या पयल्या क्वॉलिफायरच्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 92 धावणांनी हारून निमण्या फेरयेत पावल घाले. आयज सांजे 7:30 सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स पंगडामधी दुसरो एलिमिनेटरचो खेळ जातलो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती, कोंकणी भाशेचे गिज्ञान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसप गरजेचे. तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपा जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.